खंड पाचवा, प्रकरण पहिले, पहिला अनुभव। मी स्वदेशी येण्याच्या पूर्वीच फिनिक्सपैकी जी मंडळी परत हिंदुस्थानला यावयाची होती ती येऊन पोचली होती। अंदाज असा होता की मी त्यांच्या आधी येऊन पोचेन, पण मी लढाईमुळे लंडनमध्ये थांबलो, त्यामुळे फिनिक्सवासी मंडळींना कोठे ठेवावे हा एक मला प्रश्न पडला। सर्वांना एकत्र मिळून फिनिक्स आश्रमाच्या पद्धतीनेच राहायला मिळेल तर चांगले असे मनात होते। येथे एखाद्या आश्रमाचे कोणी चालक माझ्या ओळखीचे नव्हते की ज्यांचेकडे त्यांना धाडावे, त्यामुळे मी त्यांना अँड्र्यूजना भेटून ते सांगतील त्याप्रमाणे करण्यास लिहिले होते। त्यांना प्रथम कांगडी गुरुकुलामध्ये ठेवण्यात आले। तेथे दिवंगत श्रद्धानंदजींनी त्यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली। त्यानंतर त्यांना शांतिनिकेतनमध्ये ठेवण्यात आले। तेथे गुरुदेव व त्यांचे मंडळ यांनी त्यांच्यावर तितक्याच प्रेमाची वृष्टी केली। या दोन ठिकाणी त्यांना मिळालेल्या अनुभवाचा त्यांना व मला फारच उपयोग झाला। गुरुदेव श्रद्धानंदजी व श्रीयुत सुशील रुद्र यांना मी अँड्र्यूजची त्रिमूर्ती म्हणत असे। दक्षिण आफ्रिकेत असताना या तिघांची कितीही स्तुती केली तरी त्यांना पुरेसे वाटत नसे। माझा त्यांचा दक्षिण आफ्रिकेमध्ये जो प्रेममय सहवास झाला त्यावेळच्या अनेक स्मरणांपैकी हे एक तर आता माझ्या डोळ्यांपुढे उभे आहे की या तीन महापुरुषांची नावे त्यांच्या हृदयी व तोंडी असायचीच। अँड्र्यूजनी माझ्याजवळच्या बालकांना सुशील रुद्रांच्याही सहवासात ठेवले। रुद्रांपाशी आश्रम नव्हता, स्वतःचे घरच होते, पण त्या घराचा कब्जा त्यांनी या माझ्या कुटुंबाला दिला। त्यांची मुले त्यांच्याशी एकाच दिवसात इतकी मिसळून गेली की त्यांना फिनिक्सचा विसरच पडला। मी मुंबई बंदरी उतरलो तोच मला खबर मिळाली की सध्या हे कुटुंब शांतिनिकेतनमध्ये आहे, म्हणून गोखल्यांची भेट घेऊन तिकडे लवकर जाण्याची मला उत्कंठा लागलेली होती। मुंबईमध्ये माझा सन्मान झाला त्याच प्रसंगी मला एक छोटासा सत्याग्रह करावा लागला। मिस्टर पेटिटच्या घरी माझ्यासाठी संमेलन भरविण्यात आले होते। तेथे तर मला गुजरातीमध्ये जबाब देण्याची हिंमत झालीच नाही। त्या महालामध्ये व डोळे दिपवणाऱ्या भपक्यामध्ये गिरमिट्या मजुरांच्या सहवासात राहून आलेल्या मला खेडबळासारखे वाटू लागले। आजच्या माझ्या पोशाखाच्या मानाने त्यावेळी मी घालीत असलेला अंगरखा, फेटा वगैरे पोशाख सुधारलेला म्हणता येईल, तरी पण मी त्या अलंकृत समाजामध्ये निराळाच दिसत होतो। पण तेथे तर माझे काम कसे बसे मी भागवले आणि फिरोजशहा मेहतांच्या कुशीचा आश्रय घेतला। गुजरात्यांचीही निराळी सभा झालीच, ती उत्तमलाल त्रिवेदी यांनी भरविली होती। ती सभा कोणाकोणाची होणार यासंबंधी थोडीशी माहिती मी मिळविली होती। मिस्टर जीना हेही गुजरातीच, अर्थात तेही त्या सभेला हजर होते। ते अध्यक्ष होते की मुख्य वक्ते ते मला आता आठवत नाही, परंतु त्यांनी आपले थोडक्यात पण मधुर भाषण इंग्रजीमध्ये केले। इतर भाषणेही बहुतेक इंग्रजीतच झाली असे मला पुसट स्मरते। माझी बोलण्याची पाळी आली तेव्हा मी गुजरातीतच उत्तर दिले। गुजराती व हिंदुस्थानी याबद्दल मला वाटणारा जिव्हाळा मी थोडक्या शब्दात व्यक्त केला व गुजराती लोकांच्या सभेत इंग्रजीचा उपयोग करण्याबद्दलचा आपला नम्र विरोधही नमूद केला। माझ्या मनाला असे करण्याबद्दल संकोच तर वाटत होताच, मला वाटे की दीर्घकालीन गैरहजेरीनंतर परदेशाहून परत येणाऱ्या अनुभवी माणसाने चालू प्रवाहाविरुद्ध जावे यात अविवेक तर होत नाही, पण गुजरातीतून उत्तर देण्याचे धाडस मी केले याचा कोणी भलताच अर्थ केला नाही व सर्वांनी माझा विरोध सहन केला हे पाहून मला समाधान वाटले व माझे नवेसे वाटणारे इतर विचारही समाजापुढे मांडण्यास हरकत पडणार नाही असा निष्कर्ष मी या सभेवरून काढला। अशा तऱ्हेने मुंबईत दोन एक दिवस राहून व प्राथमिक अनुभव मिळवून गोखल्यांच्या आज्ञेवरून मी पुण्यास गेलो।